नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आज मुंबईत प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा शेतकऱ्यांचा सन्मान आणि गरिबांची सेवा करणारा, युवकांना रोजगाराच्या नव्या संधी देणारा आणि महिलांचं सक्षमीकरण करणारा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी म्हटलं. यात महिला, युवा आणि शेतकऱ्यांसाठी आश्वासनं दिली आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज मुंबईत विधानसभा निवडणुकीसाठीचा महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा प्रकाशित केला. यात शेती आणि ग्रामीण विकास, उद्योग आणि रोजगार, पर्यावरणावर आधारित शहर विकास या मुद्द्यांवर आश्वासनं देण्यात आली आहेत. झारखंडमध्ये भाजपची सत्ता आल्यावर घरगुती गॅस पाईपलाईनद्वारे स्वस्त दरात उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं. झारखंडमधल्या बोकोरो जिल्ह्यात प्रचारसभेत ते बोलत होते. गोगो दीदी योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दरमहा पैसे जमा होतील असंही मोदी यांनी सांगितलं. भारत दक्षिण आफ्रिका क्रिकेट T20 मालिकेतला दुसरा सामना आज संध्याकाळी गकेबरहा इथल्या सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट मैदानावर होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 हा सामना सुरू होईल. तिसरा सामना बुधवारी सेंच्युरियनमध्ये तर चौथा सामना शुक्रवारी जोहान्सबर्ग इथं होणार आहे. मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे. इटलीत आयोजित टेबल टेनिसच्या WTT युथ कंटेंडर या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सिंड्रेला दास हिनं 15 वर्षांखालच्या मुलींच्या एकेरीत विजेतेपद पत्कावलं आहे. अंतिम फेरीत सिंड्रेलानं भारताच्या दिव्यांशी भौमिकला पराभूत करून हे यश मिळवलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.